नमस्कार, तुम्ही बालवाणी कार्यक्रम ऐकत आहात. हा कार्यक्रम क्राय संस्था मुंबई यांच्या सहाय्याने कलापंढरी संस्था लातूर प्रस्तुत करत आहे. चला ऐकूया बालकांची वाणी बालकांच्या जुबानी.
नमस्कार, माझे नाव संध्या शंकर कसबे. मी वडवळ गावात राहते. सक्रिय ग्राम बाल संरक्षण समिती या नाटिकेत मी श्रुतीचा भूमिका केली आहे.
नमस्कार, मी धनश्री दयानंद कसबे. या नाटिकेत मी मुख्याध्यापक सीमाचा रोल केलेला आहे.
नमस्कार, मी अर्चना बगडे. या नाटिकेमध्ये मी सरपंच उषाताई यांचा रोल केलेला आहे.
नमस्कार, माझे नाव अजिंक्य संगमेश्वर कसबे. ती या नाटिकेत मी आरतीचे वडील माधवचा रोल केलेला आहे.
सरपंचाची वाट बघणारे शाळेतील मुख्याध्यापक सरपंच येतात.
नमस्कार 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 मॅडम, मी तुम्हाला येते यासाठी बोलवलं आहे की उद्या आरोग्य विभागाला शाळेतील विद्यार्थ्यांची तपासणी करायची आहे. त्यामुळे उद्या आरोग्य विभागातील लोक शाळेत भेटीसाठी येतील. तशा प्रकारे तयारी करून घ्या.
ठीक आहे ताई, मी तयारी करून घेते.
आणि त्याचबरोबर आपली शाळा व्यवस्थापन समितीची बैठक होत आहे का नाही?
नियमित बैठक होत आहे.
हो, नियमित बैठका घ्या. बालकांच्या प्रश्नावरती विचार करा, त्यांचे प्रश्न सोडवा. आपल्याला आपले गाव बालस्नेही गाव म्हणून पुढे घेऊन जायचं आहे.
हो ताई, आपण सर्व मिळून आपलं गाव बालस्नेही गाव करूया.
हो ठीक आहे ताई, येते मी आता.
हो या.
मुख्याध्यापक जातात आणि किशोरी मुली येतात. किशोरी गटाची अध्यक्ष.
ताई आत यावं का? आम्ही
या की मुलींनो, कसं काय न केलात? या बसा.
आम्हाला एक विचारायचं आहे. किशोरी गटाचे अध्यक्ष या अधिकाराने मी तुम्हाला विचारू का?
हो विचार.
गावात बालविवाह झाला तर याला कोण जिम्मेदार?
बालविवाह? गावात बालविवाह झाला तर मी व माझी ग्रामपंचायत जिम्मेदार आहे. पण तुम्ही असं का विचारताय?
गावात बालविवाह होतोय.
कोणाचा?
आरती माधव जाधव.
माधवची मुलगी?
हो, तिला लग्न करायचं नाही, तिला शिकायचं आहे. तिच्या आई बाबा तिचा जबरदस्ती बालविवाह करत आहेत. तुम्ही काहीतरी करा.
आरतीचं वय किती आहे?
16 वर्ष आहे. आमच्याच वर्गात शिकते.
मुलींना खूप छान केलात, मला येऊन सांगितलात. माझ्यावर विश्वास ठेवा, मी आरतीचा बालविवाह होऊ देणार नाही. आणि हो, तुम्ही अंगणवाडी ताई यांना सुद्धा ही माहिती सांगू शकतात. मी ग्राम बाल संरक्षण समितीची अध्यक्ष आणि अंगणवाडी ताई सचिव आहेत.
माहित आहे आम्हाला.
तुम्हाला कोणीही कायद्याची माहिती सांगितली? तुम्हाला कशी समजली आहे?
कला पंढरी संस्थेच्या कार्यकर्त्यांनी किशोरी बैठकीत सांगितली.
अरे वा छान, या तुम्ही आता, मी बोलून घेते माधवला.
ठीक आहे.
किशोरी मुली निघून जातात आणि थोड्या वेळात सरपंच आरतीच्या घरी सेवकांना पाठवून माधव यांना बोलवून घेतात.
नमस्कार सरपंच ताई.
नमस्कार, बसा.
तुम्ही बोलवलं मला?
हो.
काय काम काढलात गरीबाकडे?
आम्हाला सरपंच पदावर राहू द्यायचं आहे का नाही?
का असं का म्हणता?
मला ऐकण्यात आलं आहे की तुम्ही आरतीचा विवाह करत आहात.
हो, काय झालं, चांगलं स्थळ आलं त्यामुळे करून टाकावं म्हणलं लग्न.
अजून आरती शाळेत जाते, तिचे वय आता 16 वर्ष आहे. तिचा विवाह करू नका, लग्न थांबवा.
सरपंच ताई, सगळी तयारी झाली आहे. आता
ग्राम सभेत ठरलं होतं का नाही? गावात एकही बालविवाह होणार नाही म्हणून मग तुम्ही विवाह करायचं ठरवलं कसं?
सांभाळून घ्या सरपंच ताई, तुमचाच माणूस आहे मी.
लग्न तुम्ही थांबवत आहात का? मी स्वतः पोलिसांना फोन करून बोलवू.
मुलांच्या घरच्यांना काय सांगणार?
मुलीचं वय 18 वर्ष पूर्ण होईपर्यंत लग्न करणार नाही म्हणून सांगा. कुठे अडचण वाटली मुलांच्या घरच्यांशी बोलण्यासाठी तर मला सांगा, मी पण सोबत येते तुमच्या. आपण दोघे मिळून मुलांच्या घरच्यांशी बोलू.
ठीक आहे ताई.
फक्त ठीक आहे असं म्हणून चालणार नाही. कोठे चोरून देवळात वगैरे लग्न केलं तर दोन्ही पाहुण्यांना समजावून सांगावं लागेल आणि कायदा काय करतो हे पण समजेल.
हो ताई, नाही करणार आरतीचे लग्न. पाहुण्यांना विनंती करतो.
मुलीला खूप शिकवा व तिला तिच्या पायावर उभं करा. काही सहकार्य लागलेच तर गाव म्हणून आम्ही मदत करू.
आभारी आहे, येतो.